समाज 3 कवित्व कला निरूपण. कवित्व ही एक कला आहे हे आपल्याला माहिती आहे. या समासात तिचे धीट, पाठ, प्रासादिक असे 3 प्रकार सांगितले आहेत. त्यातील श्री समर्थांसारख्या संतांच्या लेखी प्रासादिक काव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नरदेहाचे ध्येयच मुळी भगवतप्राप्ती हे आहे. ते साध्य करण्यासाठी माणसाने आपली सर्व शक्ती बुद्धी वापरावी. मात्र त्यासाठी भगवंतावर नितांत प्रेम हवे, त्याचे सतत स्मरण असावे. मग तो जशी प्रेरणा देईल त्याप्रमाणे निरहंकारी होऊन काव्य करावे. यासाठी ओंकार तंतू अखंडपणे खंडूच नये असे विलक्षण शब्द योजले आहेत. परमेश्वराने आपल्याला ज्या 4 वाणी दिल्या आहेत त्यातील शुद्ध, निर्मळ, स्फूर्तिरूप अशा परेपासून प्रगट अशा वैखरीपर्यंत देवाविषयीचा भाव कायम राहणे, त्यात काव्य करताना कर्तेपणाचा अहंकार येऊ न देणे, असं सुंदर काव्य रामाचरणी अर्पण करावे ती खरी भक्ती, असे सुंदर सोपे निरूपण त्यांच्या शब्दात आपण ऐकूया. श्रीराम कवित्व शब्द सुमन माळा, अर्थ परिमळ आगळा, तेणे संत षट्पद कुळा आनंद होये. ऐसी माळा अंतकरणी, गुंफून पूजा रामचरणी, ओंकार तंत अखंडपणी खंडूच नये. देवाचे न प्रसन्नपणे, जे जे घडे बोलणे, ते ते अत्यंत श्लाघ्यवाणे या नाव प्रासादिक. धीट पाठ प्रासादिक ऐसे बोलती अनेक, तरी हा विविध विवेक बोली जेल. धीट म्हणजे धीटपणे केले, जे जे आपुल्या मनास आले, बळेचे कवित्व रचिले या नाव धीट बोलिजे. पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पाहिले ग्रंथांतर, तया सारिखा उतार आपणही केला. शीघ्रचे कवित्व जोडिले, दृष्टी पडिले तेची वर्णिले, भक्ती वाचून जे केले त्या नाव धीट पाठ. कामिक रसिक शृंगारिक, वीरहास्य प्रस्ताविक, कौतुक विनोद अनेक या नाव धीट पाठ. कवित्व नसावे धीट पाठ, कवित्व नसावे खटपट, कवित्व नसावे उद्धट पाषांड मत. कवित्व नसावे पाल्हाळ, कवित्व नसावे बाष्कळ, कवित्व नसावे कुटिळ लक्षुनिया. भक्तिहीन जे कवित्व तेची जाणावे ठोंबे मत, आवडीहीन जे वक्तृत्व ते कंटाळवाणे. असो धीट पाठते ऐसे, नाथिले अहंतेचे पिसे, आता प्रसादिकते कैसे सांगिजेल. जयास घडी ने घडी लागे भगवंती आवडी, चढती वाढती गोडी भगवत भजनाची. जो भगवत भजने विण जाऊ ने दी एक क्षण, सर्व काळ अंतकरण भक्तिरंगे रंगले. जया अंतरी भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्म निरूपण. गातनाचत निशंक तयास कैचे दिसती लोक, दृष्टी त्रैलोक्य नायक वसोन ठेला. नाना ध्याने नाना मूर्ती, नाना प्रताप नाना कीर्ती, तया पुढे नरस्तुती तृणतुल्य वाटे. त्याचे भक्तीचे कौतुक तया नाव प्रसादिक, सहज बोलता विवेक प्रगट होय। ऐका कवित्व लक्षण केलेच करू निरूपण, जेणे निवे अंतकरण श्रोतयांचे। कवित्व असावे निर्मळ, कवित्व असावे रसाळ, कवित्व असावे प्रांजळ अन्वयाचे। कवित्व असावे सोपे, कवित्व असावे अल्परूपे, कवित्व असावे सुल्लपे चरणबंद। मृदमंजुळ कोमळ, भव्य अद्भुत विशाळ, गौल्य माधुर्य रसाळ भक्तिरसे। नाना युक्ती नाना बुद्धी, नाना कला नाना सिद्धी, नाना अन्वये साधी नाना कवित्व। नाना गती नाना व्युत्पत्ती, नाना मती नाना स्फूर्ती, नाना धारणा नाना धृती या नाव कवित्व। शंका आशंका प्रत्योत्तरे, नाना काव्ये शास्त्राधारे, तुटे संशये निर्धारे निर्धारिता। नाना साधने पुरश्चरणे, नाना तपे तीर्थाटणे, नाना संदेह फेडणे या नाव कवित्व। जेणे अनुताप उपजे, जेणे लौकिक लाजे, जेणे ज्ञान उपजे या नाव कवित्व। जेणे ज्ञान हे प्रबळे, जेणे वृत्ती हे मावळे, जेणे भक्ती मार्ग कळे या नाव कवित्व। जेणे सद्बुद्धी लागे, जेणे पाषांड भंगे, जेणे विवेक जागे या नाव कवित्व। जेणे होये समाधान, जेणे तुटे संसार बंधन, जया मानिती सज्जन तया नाव कवित्व। ऐसे कवित्व लक्षण सांगता ते असाधारण, परंतु काही एक निरूपण बुझावया केले। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कवित्वकला निरूपण नाम समास्तिस्रा श्रीराम।